ആകാശവാണി മുംബൈ. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस. आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर अवैध दारू, अंमली पदार्थ, रोकड इत्यादींचा ओघ रोखण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे निवडणूक आयोगाचे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आणखी चार उमेदवारांच्या नावाची घोषणा. भाजपाचे उन्मेष पाटील उद्धव ठाकरे यांच्या पक्षात दाखल. यंदा भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास 7.5% दरानं होणार असल्याचा जागतिक बँकेचा सुधारित अंदाज. तैवानमध्ये झालेल्या मोठ्या तीव्रतेच्या भूकंपात 9 जणांचा मृत्यू, 800 अधिक जखमी. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सची तडाखेबंद सुरुवात. आता बातम्या विस्तारानं. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत उद्या संपणार आहे. या टप्प्यात 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या 88 लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहे. यात केरळमधल्या 20, कर्नाटक 14, राजस्थान 13, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश प्रत्येकी 8, मध्य प्रदेश 7, आसाम आणि बिहारमध्ये प्रत्येकी 5, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमध्ये प्रत्येकी 3, तर मणिपूर, त्रिपुरा आणि जम्मू काश्मीरमधल्या प्रत्येकी 1 जागेचा समावेश आहे. उमेदवार अर्जांची छाननी 5 एप्रिलला होईल. जम्मू काश्मीरमध्ये मात्र 1 दिवस उशिरा म्हणजेच 6 एप्रिलला छाननी होईल. या टप्प्यासाठी 26 एप्रिलला मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात निवडणूक होणार असलेल्या बाह्य मणिपूर लोकसभा मतदारसंघातल्या काही भागांमध्येही 26 एप्रिललाच मतदान होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय सीमांवर अवैध दारू, रोख रक्कम, अंमली पदार्थ आणि मोफत वस्तूंचा ओघ रोखण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. निवडणूक आयोगानं यासंदर्भात सर्व राज्यातले मुख्य सचिव, पोलीस महानिदेशकांबरोबर आज नवी दिल्ली इथं आढावा बैठक घेतली. तसंच महाराष्ट्रासह 11 राज्यातल्या संवेदनशील मतदान केंद्रांवर केल्या जाणाऱ्या विशेष व्यवस्थेसंदर्भातही या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, सुखबीर सिंग संधू उपस्थित होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज लोकसभा निवडणुकांसाठी 4 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. कल्याणमधून वैशाली दरेकर, पालघरमधून भारती कांबळी, जळगावमधून करण पवार आणि हातकणंगलेमधून सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिल्याचं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. जळगावचे भाजपाचे खासदार उन्मेष पाटील यांनी अनेक पदाधिकाऱ्यांसह आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. पाटील यांना जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपाची उमेदवारी मिळाली नसल्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नमो ऍपच्या माध्यमातून डिजिटल रॅलीत सहभागी झाले. उत्तर प्रदेशात 3रा टप्प्यात निवडणूक होणाऱ्या संभल, बंदायू, बरेली, आवला, एटा, हाथरस, आग्रा, फतेहपूर सिक्री, फिरोजाबाद आणि मैनपुरी या मतदारसंघातले भाजपा कार्यकर्ते, 22,648 कार्यकर्ते या प्रचारसभेला उपस्थित होते. भाजपा कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून विरोधी पक्षनेते हतबल झाल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. भ्रष्टाचारी लोक सध्या एकत्र आले असले तरी भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात पाठवण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही असं भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते आज उत्तर प्रदेशात मुझफ्फरनगर इथं जाहीर सभेत बोलत होते. राष्ट्रीय लोकदलाचे नेते जयंत चौधरी या सभेला उपस्थित होते. या सभेनंतर शहा यांनी मुरादाबाद इथं लोकसभा गाभा गटाच्या बैठकीलाही हजेरी लावली. हरियाणातल्या कर्नाल विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगानं जारी केलेल्या अधिसूचनेला आव्हान देणारी याचिका पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. नवे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी सध्या हरियाणा विधानसभेचे सदस्य नसल्यानं ते या जागेवरून निवडणूक लढवत आहेत. केरळातल्या वायनाड लोकसभा मतदारसंघासाठी आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी त्यांनी कल्पेट्टा इथं एका रोड शोचं नेतृत्व केलं. त्यांच्यासोबत पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी, के सी वेणुगोपाळ आणि इतर नेते उपस्थित होते. तिरुवअनंतपुरम लोकसभा मतदारसंघातून संयुक्त लोकशाही आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेस नेते शशी थरूर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पक्षानं तिसरी उमेदवारी यादी आज जाहीर केली. 12 उमेदवारांचा त्यात समावेश आहे. बसपानं आतापर्यंत उत्तर प्रदेशातल्या 89 मतदारसंघांपैकी 37 जागांवरचे उमेदवार जाहीर केले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. 2024 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास 7.5% दरानं होईल असा सुधारित अंदाज जागतिक बँकेनं व्यक्त केला आहे. जागतिक बँकेनं आधी या वर्षासाठी जो अंदाज व्यक्त केला होता त्यात 1.2% वाढ करून हा सुधारित अंदाज जाहीर केला आहे. दक्षिण आशिया विकासासंदर्भातल्या ताज्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. येत्या 2 वर्षात दक्षिण आशिया हा विभाग जागतिक पातळीवर सर्वाधिक विकसनशील विभाग ठरेल आणि 2025 या वर्षात त्याचा विकासदर 6.1% असेल असंही या अहवालात म्हटलं आहे. तैवानच्या पूर्व किनारपट्टीलगत आज सकाळी झालेल्या 7.4 रिक्टर स्केलच्या भूकंपाला बळी पडलेल्या तैवानी नागरिकांची संख्या 9 पोहोचली आहे. त्याव्यतिरिक्त 800 अधिक नागरिक जखमी झाले आहेत. या भूकंपाची झळ डोंगराळ प्रदेशासह तैवानची राजधानी असलेल्या तैपेई शहरालाही बसली. या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या भूकंपाच्या तडाख्यात सापडलेल्या 101 नागरिकांचा शोध घेण्याची मोहीम अद्याप सुरू आहे. दरम्यान या भूकंपामुळे तैवानच्या शेजारच्या देशांमध्ये सुनामी लाटा उसळण्याची शक्यता असून जपानसह इतर देशांना त्याबाबत इशारा देण्यात आला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या भूकंपाला बळी पडलेल्या नागरिकांबाबत शोक व्यक्त केला आहे. या भूकंपाचा नेटानं सामना करून त्यातून सावरण्याचा प्रयत्न करत असलेल्या तैवानी नागरिकांना भारत पूर्ण पाठिंबा देणार असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमांवरच्या एका संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मुंबई भेटीवर येत आहेत. या दौऱ्यात त्या आयआयटी मुंबईमध्ये कर्करोगावरच्या भारताच्या पहिल्या देशांतर्गत विकसित उपचार पद्धतींचा प्रारंभ करणार आहेत. लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बिहारमधल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या प्रचाराची सुरुवात उद्या जामुई जिल्ह्यातून करणार आहेत. खैरा तालुक्यात बल्लोपूर इथं होणाऱ्या प्रचारसभेला मोदी संबोधित करणार आहेत. या सभेला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह लोकशाही आघाडीचे इतर नेते आणि उमेदवार उपस्थित राहणार आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज विशाखापट्टणम इथं वायएस राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना सुरू आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा कोलकाता नाईट रायडर्सच्या 8 षटकात 1 बाद 112 धावा झाल्या होत्या. काँग्रेसचे माजी खासदार हनुमान हरशंकर पन्नू, माजी आमदार जे पी चेंडेलिया, माजी उपप्रदेशाध्यक्ष यांच्यासह कार्यकर्त्यांनी आज भाजपाच्या राजस्थानच्या उपप्रभारी विजय रहाटकर यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून पक्षत्याग करत असल्याचं यावेळी चंडलिया यांनी सांगितलं. देशभरातल्या जनतेसाठी काँग्रेसनं 5 न्याय आणि 25 गॅरंटी दिल्या आहेत. हा संदेश राज्यात घरोघरी जाऊन पोहोचवला जाईल अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज दिली. मुंबईत टिळक भवन इथं काँग्रेसच्या प्रचार समिती आणि समन्वय समितीची बैठक झाल्यानंतर ते बोलत होते. काँग्रेसनं महिला, युवा, कामगार, शेतकरी, हिस्सेदारी, न्याय असा संकल्प जाहीर केला आहे असं पटोले यांनी यावेळी सांगितलं. औषधांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाल्याचं वृत्त खोटं आणि दिशाभूल करणारं असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. सुमारे 782 औषधांच्या घाऊक किमतीत कोणताही बदल होणार नाही तर 54 औषधांच्या किमतीमध्ये 1 पैशाची वाढ होणार असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. श्रोतेहो, राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार, निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका, स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात आपण भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी 6:15 ते 7:30 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाजमाध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस. आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय सीमांवर अवैध दारू अंमली पदार्थ रोकड इत्यादींचा ओघ रोखण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे निवडणूक आयोगाचे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आणखी चार उमेदवारांच्या नावाची घोषणा. भाजपाचे उन्मेष पाटील उद्धव ठाकरे यांच्या पक्षात दाखल. यंदा भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास 7.5% दराने होणार असल्याचा जागतिक बँकेचा सुधारित अंदाज. तैवानमध्ये झालेल्या मोठ्या तीव्रतेच्या भूकंपात 9 जणांचा मृत्यू 800 अधिक जखमी. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत दिल्ली कॅपिटल विरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सची तडाखेबंद सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.